अध्याय 13वा श्लोक 10वा मयि च अनन्य योगेन भक्ति ही अव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वं अरति ही जन संसदी। आणि मी वाचूनी काही आणिक गोमटे नाही ऐसा निश्चयोचित ही जयाचा केला। शरीर वाचा मानस पियाली कृत निश्चयाचा कोश एक मी वाचोनी आस न पाहती आन। किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेने आपणया आम्हा सेज एकी केली। रिगता वल्लभा पुढे नाही आंगी जीवी साकडे तिये कांते चेनी पाडे एक सरलाचो। मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजते। मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती। सूर्याच्या होण्या होई जे का सूर्या सवेची जायचे हे विकलेपण साजे प्रभेसी जेवी। पै पाणीयाची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके एरविते पाणी। जो अनन्य यापरी मी जाहला ही मातेवरी तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगा। आणि तीर्थे धावते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया। शैल कक्षांची कुहरे जया जळाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरानये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो। आणि कही गुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निरुती लागी सांगो।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थित प्रज्ञः तदोच्यते। सर्वान मनोगतान कामान यदा प्रजहाति मनोगत असणाऱ्या सर्व कामना जेव्हा सोडून देतो स्थितप्रज्ञाचं पहिलं लक्षण जे भगवंतांनी सांगितलं ते म्हणजे मनोगत कामना सोडून देतो असं आहे। आपण बुद्धी योग म्हणजे सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी याच्या अंगाने स्थिर समाधीमध्ये अचल राहणारा असा पुरुष तयार होतो कसा हे भगवंतांच्या निरूपणावरून गेले 2 रविवार पाहत होतो। आत्मविषयक तत्वज्ञान बुद्धीमध्ये अतिशय स्थिर करून तसंच विशिष्ट बोधांनी कर्म करून त्याची बुद्धी ही सम होते समाधीमध्ये अचल अशी राहते आणि तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात असं भगवंत म्हणाले. आणि अर्जुनाने प्रश्न विचारला, स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं? ज्याची बुद्धी अशा प्रकारे समाधीत स्थिर झालेली आहे असा स्थितप्रज्ञ आम्ही कसा जाणायचा? तो बोलतो कसा? तो बसतो कसा? तो चालतो कसा? अर्थात त्याचा विहार कसा असतो? अशा प्रकारे अर्जुनाने प्रश्न विचारल्यावरून भगवंतांनी त्या पवित्र पुरुषाचं वर्णन करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये प्रथम भगवंतांनी जे आपल्या जवळ आहे, आपल्या जवळ कामना आहेत, आपली अडचण कामनांच्या ठिकाणी असते, आपली अडचण विषयांच्या ठिकाणी असते, आपली अडचण इंद्रियांचा विषयाशी जो संयोग होतो आणि ज्या संयोगामुळं आपण विषयांच्या स्मृतीमध्ये अडकून राहतो आणि मग सगळ्या भव्य दिव्य गोष्टी बाजूला पडतात असतील पण आपल्या कामाच्या राहत नाहीत, कारण आपल्या मनात विषय चिंतन सुरू होतं. इतक्या चालू राहतात की जवळपास सगळ्या उत्तम आणि दिव्य अशा गोष्टी खोट्या वाटायला लागतात, शक्यच नाही असं वाटायला लागतं. इतकं कामनांमध्ये आम्ही भरून गेलेले आहोत स्वार्थ स्वाभाविकच आहे. इतके कामनांनी आम्ही ग्रस्त झालेले आहोत की परोपकार शक्यच नाही. इतके कामनांनी आम्ही भरून गेलेले आहोत की आसक्ती सोडण्याची कल्पना अशक्यच आहे. याचं कारण आपली मनोदशा. आपल्याला पहिली अडचण हीच असते. स्थितप्रज्ञ हा स्थितप्रज्ञाच्या जागी असेल पण ते जणू स्वप्नवत जीवन आहे असं असणंच शक्य नाही. इथपर्यंत आपण जाऊ शकतो, आपली मजल जाते विचाराची. याचं कारण आपला प्रत्यक्ष अनुभव. मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की फार मोठ्या टक्केवारीमध्ये, फार मोठ्या पर्सेंटेजमध्ये झोपेतून जाग होताना मनुष्याला कामाची आठवण येते, काम भावनेची आठवण येते असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. कामभावनेची स्मृती येते उठल्याबरोबर आणि थोडा वेळ त्या स्मृतीत गेल्यानंतर मग तो इतर कोणत्याही गोष्टी आठवतो. म्हणजे ज्या ठिकाणी मन लीन झालेलं असतं अशा झोपेच्या ठिकाणी, त्या झोपेतून बाहेर येत असताना पहिली स्मृती कामाची होते अथवा कामनांची होते. असं असल्यामुळं हे स्थितप्रज्ञाचं जे जीवन आहे ते जीवन आपल्याला कोडं असल्यासारखं वाटतं. अर्जुनाने म्हणूनच प्रश्न विचारला असेल. अर्जुनाचा प्रश्न पॉझिटिव्ह आहे पण त्याच्यामध्ये असं असू शकतं असं असणं शक्य नाही असं अर्जुन म्हणत नाहीये. निगेटिव्ह प्रश्न असा असतो की असं कसं शक्य आहे, असं असूच शकत नाही. तर अर्जुनाचा प्रश्न असा आहे की तो कसा असतो ते तरी आम्हाला एकदा सांगा. कोणाला म्हणायचं? तो बसतो कसा? कारण आम्ही बसतो तेव्हा कामना घेऊन बसतो, उठतो तेव्हा कामना घेऊन बसतो, एकांतात असतो तेव्हा कामना घेऊन असतो, लोकांतामध्ये असतो तेव्हा कामनाच आमच्या बरोबर असतात. मग याचं आचरण कसं असतं, याचं वर्तन कसं असतं असा प्रश्न आहे. त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने, अर्जुनम निमित्ती कृत्य भगवान वासुदेवाह आह अर्जुनाला निमित्त करून भगवान वासुदेव बोलले, निमित्त करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्री कृष्ण गाय। पार्थाला निमित्त करून जर भगवंतांनी काही सांगितलं असेल आपल्याला, तर आपल्या कल्पनेत न बसणारी पहिली गोष्ट भगवंतांनी सांगितली ती म्हणजे, मनोगत असणाऱ्या सर्व कामना त्यांनी सोडून दिलेल्या असतात। जे आपल्याला अशक्य वाटतं तेच भगवंतांनी प्रथम सांगितलं आणि ते विधान असं आहे की सोडून दिलेल्या असतात। वस्तुस्थितीजन्य विधान आहे, त्याच्यापाशी त्या नसतात, मनोगत कामना त्याच्यापाशी नसतात। आणि दुसरं असं सांगितलं ज्याचा आपल्याला अनुभव आहे, जे आपल्या सदैव बरोबर आहे, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की ते त्यांनी सोडून दिलेलं असत। आणि आपल्याला ज्याचा अनुभव नाही अशी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे, आत्मनी एव आत्मना तुष्टः। मग त्याचं मन काय करत असतं, त्याची बुद्धी काय करत असते? मनाला, बुद्धीला, देहाला देखील आपल्या स्वतःलाच मी असं म्हणण्याची प्रथा आहे। आत्मा म्हणजे मी, त्यामुळं त्याची मनबुद्धी आपल्या आत्म्यामध्ये संतुष्ट असतात। आत्मनी एव आत्मना तुष्टः, त्याच्या मनोगत कामना सोडून दिल्यानंतर मनाला काहीतरी छंद पाहिजे, मन कुठेतरी लिप्त होणार, तरच कशापासून तरी अलिप्त होऊ शकेल। मन काढून घेतलं तर कुठेतरी जोडलं पाहिजे, तर तो जोडतो आत्म्याच्या ठिकाणी। आत्मनी एव आत्मना तुष्टः, आपल्या आत्म्यामध्येच आपण स्वतः तुष्ट होऊन राहतो, संतुष्ट होऊन राहतो, समाधानाने राहतो, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात। स्थितप्रज्ञ हा तदा उच्चते, ज्या वेळेला तो मनोगत अशा सर्व कामना सोडून देतो आणि त्याचं मन म्हणजे तो स्वतः आत्म्यामध्ये, दुसरा जो आत्मा शब्द आहे तो परिशुद्ध, पारमार्थिक परिभाषेत ज्याला आत्मा म्हणतात, तो निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, जन्म मरण रहित, अक्षर, अव्यय, अशी आनंद स्थिती, त्याच्यामध्ये त्याचं मन निमग्न होऊन राहत, तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात। असं पहिलं लक्षण भगवंतांनी सांगितलं। आणि खरं म्हणजे एवढं एक लक्षण पुरे आहे, त्याच्यानंतर खूप श्लोक आले, पण हा श्लोक समजला की सगळे श्लोक समजतील, किंवा बाकीचे श्लोक हा या श्लोकाचा विस्तार आहेत असंही म्हणता येईल। एक निश्चित आहे की कामना आणि कामनांचा किंवा विषयांचा बाऊ भीती, त्याचा त्याग करण्याविषयीचं बोलणं, त्याचा त्याग घडला पाहिजे म्हणून वैराग्याचा गौरव, विषयांची निंदा, ही गोष्ट परमार्थामध्ये भरपूर झालेली आहे, आतापर्यंत खूप झालेली आहे। एवढंच नव्हे तर परमार्थ मार्ग निरस वाटण्याचं सर्वसामान्य लोकांना हेच कारण आहे की जी आमची स्वाभाविक स्थिती आहे त्याची निंदा, त्यामुळे मग परमार्थ हा फार कठीण आचरायला असंही वाटू शकतं। एका विशिष्ट पद्धतीने परमार्थ असा सांगितला गेलेला आहे की इंद्रिय विषय सेवन करतात आणि जन्मतः इंद्रिय प्राप्त झालेली आहेत, जन्म होतो तेव्हा परिपूर्णच असतो, जन्मामध्ये अपूर्णता नाही, परिपूर्ण लहान आणि परिपूर्ण मोठा एवढंच फक्त म्हणता येतं। एक लहान मूल जन्माला येतं ते पूर्ण असतं, काही काही कमी नसतं, त्याच्यातली परिपूर्णता त्याच्यात भर पडत नसतो. त्याचं शरीर नंतर सक्षम होतं, पण सर्व गोष्टी बीज मात्रांनी त्याच्या ठिकाणी दिलेल्याच असतात. जन्मतःच पूर्ण असतो आणि या पूर्णतेमध्ये देहाच्या पूर्णतेबद्दल बोललं जातं आणि जन्मतःच चैतन्यानी देखील तो परिपूर्ण असतो. दोन्ही अंगांनी परिपूर्ण जन्म होतो. अगदी नवजात अर्भकाच्या ठिकाणी असणारी जी शुद्ध जाणीव असते ती शुद्ध जाणीव देखील अति परिपूर्ण असते. तितकीच परिपूर्ण जितकी मध्यमवयीन वृद्ध वयस्कर अशा व्यक्तीची असते, तितकी परिपूर्ण जाणीव घेऊन तो जन्माला येतो. आणि शरीराची पूर्णताही असते, मग नंतर त्याचे अवयव इंद्रिय मोठी होतात तशी त्याला ती अनुभवाला येतात. जसं एका बीजामध्ये वृक्ष होण्याची क्षमता असते, ते अपूर्ण नसतं. उद्दालक महामुनींनी आपल्या मुलाला श्वेतकेतूला असं सांगितलं की त्या मोठ्या वृक्षाखाली पडलेली फळं घेऊन ये, तो काही फळं घेऊन आला. लालसर रंगाची उंबर किंवा अशा प्रकारचा तो वृक्ष असावा. ते फळ फोड म्हणाले, आत काय दिसतं? तर तो म्हणाला, आत बऱ्याच बिया आहेत, असंख्य बिया आत आहेत. त्याच्यातली एक बी घे, एक बी घेतली, ती बी फोड, आता तुला आत काय दिसत? तेव्हा तो म्हणाला की आत काही नाही, याच्या आत मात्र काही नाही. तुला जे काही नाही असं वाटतं त्याच्यापासून हा एवढा मोठा वृक्ष तयार झालेला आहे. श्रद्धस्व सौम्यम, तू याच्यावर विश्वास ठेव. तुला जे काही नाही असं वाटतं त्याच्यापासून एवढा मोठा वृक्ष निर्माण झाला. आत काही नाही असं वाटतं पण वस्तुतः काही आहे. काही आहे म्हणून मूल आहे. मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे. ती चळवळीचे नि लोभे आला म्हणती, त्याच्या ठिकाणी चळवळ निर्माण होते त्या चेतनेपोटी. आणि मग हात पाय हलवायला लागला, जीव वेटाळायला लागला. मी नुकतंच एक अर्भकच अगदी माझ्या कल्पनेप्रमाणे एक दोन दिवसाचं असं अर्भक असेल, लहान लहान मूल हातात घेतल्यावर त्याने मला जीभ काढून वेटाळून दाखवली. मी नंतर कोणाला तरी म्हणालो कि मला कितीतरी दिवसांनी कोणीतरी जीव वेटाळून दाखवले. सगळ्या क्रिया त्या उलट त्या चळवळीचा मोह किती पडतो, तिथून बाहेर पडवे ना त्या लहान मुलाला सोडून. त्याचा देहही परिपूर्ण असतो, पूर्ण असतो, कालांतराने विकसित होतो, अपूर्ण जन्म नसतो. चेतनेच्याही अंगानी देहाच्याही अंगानी. आणि ही चेतनेची जी पूर्णता असते ती चेतनेची पूर्णता कायम तशी राहते, पण चेतना दबलेली राहते. चेतनेकडे लक्ष जात नाही. कितीतरी जन्म असे होतात आणि मृत्यूही असे होतात की चेतनेकडे लक्ष न देताच सगळा जन्म गेला आणि मृत्यू देखील झाला. सगळं लक्ष देहाकडेच राहतं. जे बाहेरचं कवच आहे चेतनेला लाभलेलं, ज्याला शरीर असं म्हणतात, त्याच्याकडेच सगळं लक्ष देत सगळं जीवन व्यतीत झालं आणि मृत्यू झाला. असे कित्येक जन्म जाऊ शकतात. आणि स्वाभाविक जे लक्ष राहतं, स्वाभाविक लक्ष जातं ते देहाकडं. तो देह हळूहळू सर्व प्रकारचे भोग भोगायला समर्थ होतो. देहाबरोबरच त्याला एक मन देखील दिलेलं असतं, एक बुद्धी इंटेलेक्ट देखील दिलेली असते. आणि तो मोठा होतो तेव्हा त्याचा देह सर्व अंगांनी सर्व भोग भोगायला अतिशय समर्थ होतो. त्याची इंद्रिय आपल्या आपल्या विषयांमध्ये रमायला आणि त्याचा अनुभव घ्यायला अतिशय सक्षम होतात. ही सक्षम झालेली इंद्रिय अनुभव घेत असताना त्या अनुभवाच्या ठिकाणी मन आणि बुद्धी यांचा देखील मोठा सहभाग निर्माण होतो. इंद्रियांचं जे सुख असतं ते सुख मनाच्या अंगाने चेतनेपर्यंत, जीव चैतन्यापर्यंत जाऊन पोचत. आत्मा मी म्हणणार नाही, कारण आत्मा हा कधी भोग भोगत नाही, पण जीव चैतन्याला मात्र अबोधानी आपण भोग भोगतो अशा प्रकारची भावना असते. प्रत्येक इंद्रियांचा भोग अशा रीतीने जीव आपण भोगतो या अबोधात असतो, या भावनेमध्ये असतो, आणि त्याला सहाय्य करत असतात मन आणि बुद्धी. मग पुढे पुढे असं होतं की इंद्रियांचे जे भोग असतात, इंद्रियांनी आपलं काम केलं की इंद्रिय त्याच्यातून मोकळी होतात, पण मन मोकळं होत नाही. मनामध्ये त्याची स्मृती कायम राहते. बुद्धी विषय पंगस्त, इंद्रिय पंगस्त अशी होते. इंद्रियांमुळे जणू पंगू होते. विषयांच्या स्मृतीमुळे बुद्धी जणू पंगू होते. मन लालचावतं आणि मनामध्ये विषय चिंतन सुरू होतं. हाच विषय आता मी सांगतोय तो. पुढे या स्थितप्रज्ञ लक्षणांमध्येच ध्यायतो विषयान पुसहा संगाहातेषु उपजायते, संगात संजायते कामहा, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृतिविभ्रमहा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती, अशा प्रकारे मांडलेला आहे. इतकी सवय लागते भोगांची, त्या त्या वेळेला ते भोग भोगण्याची, की त्याच्यामध्ये इंद्रिय कधीच मोकळी होतात पण मन मात्र अडकून बसत. इंद्रियांची क्षमता संपते, इंद्रिय निवृत्त होतात भोगातून. तुम्ही जेवायला बसलेले आहात, जेवत आहात, त्या जेवणामध्ये तुमचं पोट भरल्यानंतर तुमची इंद्रिय जीभ निवृत्त होते. नको असं होतं, तुम्ही त्या जेवणापासून निवृत्त होता. पण जेवण खूप चांगलं होतं. जेवण खूप चांगलं असल्यामुळं त्याचा भोग मना करवी जीव चैतन्याने घेतला असा भास निर्माण होतो. जीव सुखावतो जेवणामुळं. आणि जेव्हा अशी घटना घडते तेव्हा इंद्रिय निवृत्त झाली तरी मनाला सुख तसंच राहतं, मनाला समाधान तसंच राहतं त्या जेवणाचं. आणि मग घडतं असं की तुम्ही त्या जेवणाची वारंवार आठवण काढायला लागता. आता मात्र तो विषय झाला. एरवी इंद्रिय आणि इंद्रियांचा जो भोग आहे तर तो तितका विषय नाहीये. इंद्रियांनी आपलं काम केलं आणि मनानी बुद्धीनी लेप लावून घेतला नाही तर इतकी अडचण नाहीये. खरी अडचण आहे ती मनामुळं आणि बुद्धीमुळं. बुद्धी आणि मन जे अडकतं त्या विषयांमध्ये, त्याच्या स्मृतीमध्ये, ती खरी अडचण आहे. आणि त्यामुळं असं होतं की इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या या विषयांच्या ज्या स्वाभाविक उर्मी आहेत त्या तशा इतक्या हानिकारक नसतात मनुष्य मात्राला. त्या जर नसतीलच तर मग पटकन आत्मरूप होईल का असं मात्र समजू नका. ती विकृती समजली जाते देहाची. इंद्रियांच्या ठिकाणी विषय भावनाच नसेल म्हणून डोळे पाहतात म्हणून कोणी डोळे फोडले म्हणून काही आत्मदर्शन होणार नाहीये. कान ऐकतात हीच मला अडचण आहे म्हणून कानात खुंटी घालून टाकली म्हणून आत्मदर्शन होणार नाहीये. इंद्रिय ही अडचण नाहीये. इंद्रिय बिचारी त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रियांच्या अंतर्गत असणाऱ्या पेशींच्या ज्ञानामुळे विषय समोर आला की इंद्रिय प्रज्वलित होतील. विषय उपभोग झाला की इंद्रिय शांत होतील. जेवण मिळालं शांत झालं. पण इंद्रियांमुळे जे मनाला बळ मिळतं त्यामुळे अडचण जास्त आहे. म्हणून भगवंतांचे शब्द असे आहेत की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता. इंद्रियांमधला काम गेला असं भगवंत म्हणत नाहीत. अमानवी भगवंत काही सांगत नाहीयेत. आणि तशा प्रकारे कामना भोगणारा किंवा काम भोगणारा जर कोणी असेल तर तो अपरमार्थी आहे असं कृपा करून समजू नका. याज्ञवल्क्यांना एका राजानी स्वामीजी गोष्ट सांगायचे. भोजनाला बोलवलं आणि त्यांनी कितीतरी कोणी एखादा खूप चांगला संत आहे असं म्हटलं. कोणी ऐकलं की महात्मा आहे संत आहे इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे की राजा त्यांना जेवायला बोलवायचा. भोजनाच्या वेळेला सगळा स्वयंपाक इतका तिखट केलेला असायचा की त्या महात्म्यांनी स्वामीजी म्हणायचे आमटीचा पहिला भुरका. आता तेव्हा आमटी करत होते की नाही माहित नाही. स्वामीजींचे शब्द की एवढं तिखट तर तो राजा म्हणायचा तुलाही तिखट आणि गोड. एवढा महात्मा झालास असं तुझ्याबद्दल ऐकलं जातं. तुला ज्ञान झालेलं नाही. इंद्रियांमध्ये अडकलेला आहेस. टाका जेलमध्ये तुरुंगामध्ये. याज्ञवल्क्यांना जेवायला बोलवलं आणि स्वामीजी म्हणायचे की आमटीचा पहिला भुरका घेतल्याबरोबर याज्ञवल्क्य उठून उभे राहिले. म्हणाले राजा एवढं तिखट. तर राजा म्हणाला तुम्हालाही तिखट गोड असं सगळं ज्ञान आहे वाटतं असं म्हणाला राजा. तर तो म्हणाला जे तुला समजतं सामान्य माणसाला समजतं ते ज्ञानी पुरुषाला समजत नाही असं समजलंस काय असं वाटलं की काय. तुला जे तिखट तुला जे गोड तेही ज्ञानी माणसाला समजू नये. तुला जे समजत नाही ते आत्मतत्व समजतं म्हणून ज्ञानी हा ज्ञानी आहे. त्यामुळे इंद्रियांना विषय समजत नाहीत असं नाही ज्ञानी पुरुषाच्या. रामकृष्ण कोणा भक्ताकडे जेवायला गेले की असं म्हणायचे की आता एक घास देखील पोटात जाणार नाही. अजिबात पोट भरलं आता. तेवढ्यात तिकडून आतून कोणीतरी जिलबीचं गरम गरम ताट घेऊन यायचं आणि म्हणायचं की गरम खुसखुशीत आणि ती पाकात लडबडलेली जिलबी पाहून रामकृष्ण म्हणायचे की एक घाल असं म्हणायचं. तर शेजारी बसलेला एक भक्त म्हणाला की आत्ता तर म्हणालात की पोटात आता अजिबात पाड्यालाही जागा नाही. तर रामकृष्ण म्हणायचे की संध्याकाळच्या वेळेला कलकत्त्याचे रस्ते एवढे गच्च भरून वाहत असतात पण व्हॉइसरॉयची गाडी आली की सगळं बाजूला. रस्ता रिकामा तसं म्हणाले. ज्ञानी पुरुषालाही आवडी निवडी असतात. ज्ञानी पुरुषाला देखील इंद्रियांचं सुख समजतं. ज्ञानी पुरुष ते मनोगतापर्यंत जाऊ देत नाही. भगवंतांना इथं हे सांगायचंय. मनोगत ज्या कामना आहेत त्या कामना जास्त छळतात आणि त्या कामना तुम्हाला वारंवार विषय सेवनाची वेळ आलेली नसताना देखील नैसर्गिक रीतीने विषयाची आठवण येण्याच्या आधीच वाचनामुळं पाहण्यामुळं मी तर टीव्हीवर खाद्यपदार्थ कसे बनवायचे कार्यक्रम कोणी लावला की लगेच बंद करतो. आता आपल्याला खायचं नाहीये. दुसरं म्हणजे असे कार्यक्रम पाहणारे लोक कधीही ते करून आम्हाला वाढत नाही. नुसतं ज्ञान घ्यायचं त्याच्यापेक्षा बंद केलेलं परवडलं. अशा रीतीने समोर वाचून पाहून सिनेमा पाहायला गेला, टीव्ही पाहिला, कामना निर्माण झाल्या. जर पाहिलंच नसतं तर मनोगत कामना वाचतात का या गोष्टी करू नयेत. आपलं जीवन उगीचच कलुषित ज्याच्यामुळे होतं त्या सगळ्या गोष्टींपासून आपण आपल्याला जितकं वाचू तितकं वाचवावं, तरच आत्मनी एव आत्मना तुष्ट, नाहीतर ते स्वप्नरंजन वाटेल, अशक्य वाटेल. म्हणून आणि हा अशा प्रकारच्या पुरुषामध्ये आणि आपल्यामध्ये असणारा बदल असतो, फरक असतो. तो कामना मनोगत इतक्या खोल जाऊच देत नाही. जीवापर्यंत जर जीवापर्यंत गेल्या तर त्याकरता परत जन्म घ्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात की जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, वासनेमुळे जन्म घ्यायला लागतो. मनोगत असतील तरी एक वेळ त्यावेळच त्या जन्मापुरतं असेल, पण मनोगत जेव्हा असतं तेव्हा ते जीवापर्यंत पोहोचतच. जसं डोंगर माथ्यावर पडलेलं पाणी, तेच आपण विहिरीतून बाहेर काढतो, ते हळूहळू मुरत जसं जावं तसं इंद्रियातून मनात, मनातून बुद्धीमध्ये, बुद्धीमधून जीवभावामध्ये अशा वासना मुरत जातात, आत खोल खोल जातात. आणि या मनोगत कामना जर गेल्या तर जीवन किती प्रमाणात तुमचं दूषित होईल काहीही सांगता येत नाही. तुमचं जीवन या कामना किती खातील काही सांगता येत नाही. मग कामनांसंबंधी बोलणं, कामनांसंबंधीच हास्य विनोद, सदा सर्व काळ कामनांच्याच गोष्टी अशा शिल्लक राहतात. सामान्य मनुष्य आणि साधक याच्यामध्ये देखील हा फरक असतो. साधकाला हे जमलेलं नाही तरी देखील त्याचं हे ढोंग आहे असं समजू नका, कारण त्याचा उद्देश कामना त्यागाचा असतो, त्याला ते जमलेलं नसतं. म्हणून त्याची निंदा करू नका, त्याची चेष्टा करू नका. याचं कारण हेतू मात्र कामना त्यागाचा असतो, अजून जमवलेलं नसतं, संपूर्ण जमवता आलेलं नसतं. पण सामान्य साधकाला इच्छा असते, त्याचा तसा प्रयत्न असतो. हा प्रयत्न करायचा कसा? आधीच त्याची उत्तरं भगवंतांनी दिलेली आहेत. जेव्हा भगवंतांनी तिथं कर्मयोगाचे दोन चार श्लोक सांगितले, दोन श्लोक सांगितले, आणि या योगामुळं केवळ बुद्धी गम्य असणारं आत्मविषयक तत्वज्ञान आपल्या आचरणात आणण्याची युक्ती म्हणून कर्मयोग भगवंतांनी जो सांगितला की कर्मामध्ये तुझा अधिकार आहे, फळामध्ये देखील आहे, पण कोणतंही कर्म करत असताना फळाविषयीचा अधिकार जो आहे तो वापरू नको, कामना त्यागाची याच्यात युक्ती दडलेली आहे. आणि फळ हेतूनी तर कुठलं काम सुरू करूच नको. योगस्थ हो, अशा रीतीने योगस्थ हो. आत्मा हा नैष्कर्म्य आत्मदशेमध्ये केवळ राहू शकतो, देह नाही. त्यामुळं नैष्कर्म्य होण्याची जी स्थिती आहे, अकर्माची जी स्थिती आहे, ती देहाला लागू करू नको, कारण ती ओढाताण होईल. मी देह या भावनेचा त्याग कर कर्म करत असताना तसंच कर्म सिद्ध झालं तरी आणि असिद्ध राहिलं तरी तू समबुद्धी ठेव, समभाव ठेव. या प्राथमिक युक्तीनी कर्मयोगाच्या या युक्तीचं विवरण पुढे भरपूर आलं. तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय पुढे भरपूर आलं. योगयुक्त हा विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय सर्व भूतात्म भूतात्मा कुर्वन अपि न लिप्यते. भगवंतांचा जो कर्मयोग सांगितला ती वर्णन पुढे आली. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरहा. तो कामना मात्रे न घेते, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न सिंपे पद्मपत्र. पाण्यामध्ये असून पाण्याने लिप्त होत नाही जसं पद्मपत्र, तसा तो असतो. हे त्याचं तसं असणं त्यांनी मन बाजूला सारून म्हणून अभ्यास करत असताना, अगदी स्वधर्म कर्माचा अभ्यास करत असताना देखील तुमचा आणि विषयांचा संबंध येणार. त्यावेळेला तुम्ही मनाने लिप्त न होण्याचा सराव प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक भोगामध्ये करा. अपयश आलं तरी चालेल, प्रयत्न करा. हे एकदम जमणार नाही, पण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. हे जे मनोगत काम आणि कामना आहेत, या मनोगत काम आणि कामना माणसाला नाचवतात. विषयाचं जे सुख आहे, तर ते सुख हे आत्मसुखाचं किरण आहे, ते बाधत नाही. पण विषयाचं चिंतन मात्र भरपूर बाधतं. सुख हे विषयाच्या ठिकाणीही नाही आणि इंद्रियांच्या ठिकाणीही नाही. सुख घेण्याची क्षमता इंद्रियांच्या ठिकाणी मुळीच नाही. ही जीभ कापून ठेवा आणि त्याच्यावर गुलाबजाम ठेवा, त्या जिभेला कसलंही सुख होणार नाही. जिभेच्या अंगांनी सुख घेणारा मी आहे, तो विषयाच्या अनुरोधानी आपल्या स्वतःच सुख घेत असतो. जी सगळी सुख मिळतात विषयांपासून, ती विषयांपासून न मिळता खरं म्हणजे आत्मसुखाचं किरण मात्र आहे, पण विषयांच्या संयोगाने मिळत असल्यामुळं प्रत्येक वेळेला मनुष्य सुख मिळवण्यासाठी विषयांचा उपाय करू जातो आणि मग नंतर नंतर विषयांमध्ये लिप्त होऊन जातो. म्हणून आत्मसुख हे स्वतंत्रपणाने सेवन करावं. आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा, त्याची जर सवय लागली एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी विषय सेवन करत असताना मनाला बाजूला काढण्याचा जर सराव केला, तर मनोगत कामना बाजूला हळूहळू करून सारता येतील, त्याच जीवनामध्ये सारता येतील. हे शक्य आहे. याच्यासाठी कामना आणि विषय यांचा जेव्हा प्रत्यक्ष, इंद्रिय आणि विषय यांचा जेव्हा प्रत्यक्ष संयोग होतो, त्यावेळेला इंद्रियांच्या ठिकाणी विषय सेवनाची भावना निर्माण होते. आणि इंद्रिय विषय सेवन करून निवृत्त झाली, या सर्व प्रक्रियेमध्ये मनाला बाजूला सारण्याचा सराव करता येणं शक्य आहे. जेवत असताना तुम्हाला जेवण चांगलंही लागेल, गोडी कळेल, चव समजेल, चमचमीत असेल आवडेल, गोड असेल आवडेल, आवडू नये असं नाही, खाऊ नये असं नाही. पण मनानी मात्र विनोबा युक्ती सांगतात की अस्वाद वृत्ती ठेवा आणि जेवा. मन मात्र अलिप्त ठेवा, इंद्रियांना इंद्रियांचं सुख समजेल, मनाला गुंतून देऊ नका. ते तर असं म्हणतात की सर्व इंद्रियांचे जे विषय आहेत तर त्यांचा जो नैसर्गिक स्वाद आहे तो इंद्रिय आपली आपली घेतील, त्यांना तेवढं ज्ञान आहे, तेवढं इंटलेक्ट इंद्रियांच्या ठिकाणी आहे. अवघड गोष्ट ही आहे की त्यावेळेला मी मात्र अस्वाद वृत्तीने असावं, मी मात्र तो स्वाद माझ्यामध्ये घुसू देऊ नये, शिरू देऊ नये. म्हणून या कामना त्यागाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये विषय सेवन करत असताना मनाला बाजूला काढून विषय सेवन करण्याची क्रिया हा क्रिटिकल अभ्यास, अवघड अभ्यास पण करणीय आहे. तुम्हाला कधी जमेल कधी जमणार नाही, जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा तुम्हाला तो विषय सेवन करत असताना आत्म्याची आठवण देखील येईल. तुम्ही जर ध्यानाला बसत असाल, जर तुम्हाला आत्मसुखाची थोडी बहुत अनुभूती असेल, तर जर मनाला तिथं गुंतवायचं नसेल तर मन आत्म्याच्या ठिकाणी जाईल. पण हे करणं शक्य आहे. विषय सेवन करत असताना इंद्रिय मन बुद्धी आपल्या स्वतःला वेगळं काढून पहा, असं करता येणं शक्य आहे. तुम्ही आता इथं बसलेले आहात, प्रवचन ऐकता आहात, सर्वांच्या नजरा माझ्याकडे आहेत. अशा रीतीने तुम्ही व्यक्ती म्हणून बसलेले आहात, ऐकता आहात आणि तुमची नजर, व्यक्तीची नजर स्वामींकडे आहे. अशा एका व्यक्तीला तुम्ही वेगळेपणाने पहा, तुम्हाला समजेल कोणी बसलेला आहे आणि त्याची नजर स्वामींकडे आहे आणि तो ऐकतो आहे. तो ऐकतो आहे हे पाहणारा कोणीतरी वेगळा असू देत, तो बसलाय हे पाहणारा कोणीतरी वेगळा असू देत, तो पाहतोय हे पाहणारा कोणीतरी वेगळा असू देत. सराव करा, थोड्या वेळ सराव करा, मग जेवायला बसाल, घरी गेल्यावर नाश्ता कराल तर तिथं बसणाऱ्याला पहा वेगळेपणाने, नाश्ता करणाऱ्याला पहा, खाणाऱ्याला पहा वेगळेपणाने. वाढणाऱ्याला पहा वेगळेपणाने आणि सगळ्या दृश्याला पहा जरा वेगळेपणाने. जमेल जमणार नाही, आज जमणार नाही तर उद्या जमेल. पण साक्षीत्वाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमुळे तुम्ही मनाने त्यावेळेला वेगळे असू शकता. मनाने तुम्ही वेगळे म्हणजे आत्मभावात राहाल आणि इकडे तुमचं खाण्याचं काम देखील चालू असेल. तुम्ही बसलेले जसे स्वतःला वेगळे पाहू शकता तसे तुम्ही चालताना स्वतःला वेगळे पहा. तुम्ही जेवताना खाताना स्वतःला वेगळे पहा, वेगळे अनुभवा. रात्री झोपी जात असताना देखील क्षणभर झोपी जाणाऱ्या कोणाला, देहाला तुम्ही वेगळेपणाने पहा. ही वेगळेपणाने पाहण्याची सवय हळूहळू तुमच्या ठिकाणी मुरू शकते. मग तुम्ही भोग भोगाल, पण ते भोग भोगत असताना देखील समोर भोग आहे म्हटल्यानंतर आणि तुम्ही तो भोगता आहात म्हटल्यानंतर तुमची इंद्रिय रममाण होतील. इंद्रिय रममाण झालेली असताना देखील तुम्ही मात्र त्याच्यापासून वेगळे आहात असं तुम्हाला समजेल. हा अनुभूतीचा विषय आहे. तुम्हाला ते समजेल, तुम्हाला ते करता येईल असं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मनाने वेगळे राहा असं जसं सांगितलं, तसं मनाखेरीज देखील केवळ विषयाशी एकरूप होऊन बघा, तुम्हाला जमेल. मध्ये मनाला आणू नका. जेवण आणि इंद्रिय मनाला आणू नका. हा साक्षित्वापेक्षा अगदी वेगळा प्रयोग आहे. जेवण चाललेलं आहे आणि खाणारं इंद्रिय आहे, एवढंच. इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन्. इंद्रिय केवळ आपल्या आपल्या अर्थामध्ये वर्तन करत आहेत, एवढ्याच भावाने राहा. मनरहित होऊन जेवता येईल. मध्ये मन आणण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मनरहित होऊन प्रत्येक विषय सेवन करता येऊ शकेल. तेव्हा मन विषयांमध्ये लिप्तच होणार नाही. विषय मनापर्यंत येणारच नाही. मग तो बुद्धीपर्यंत, जीवभावापर्यंत पोहोचण्याची कोणतीही शक्यता नाही. मग तुम्ही कुठे असाल? तुम्ही आपल्या शांत स्थितीत असाल. तुम्ही तुमच्या आनंद स्थितीत असाल. तुम्ही विषयाच्या ठिकाणी नसाल. एकदा असं झालं की एका फकीराला एक सम्राट नेहमी जाता येता भेटत असे. सम्राट रथामधून जात असताना फकीर झाडाच्या एका बुंध्याशी पारा अशी बसलेला असायचा आणि फकीर त्याला नमस्कार, फकीराला राजा नमस्कार करायचा. थोडं इकडं तिकडं बोलणं व्हायचं, राजा जायचा यायचा. राजाला एकूण अभिमान होता की अशा प्रकारचा फकीर ज्ञानी मनुष्य आपल्या राज्यामध्ये राहतो. पुढे पुढे राजाच्या मनामध्ये त्याच्याविषयी जरा अधिक भाव निर्माण झाला. तो आपल्याला गुरुस्थानी आहे असं राजाला वाटू लागलं आणि राजा त्याच्याशी तसंही बोलू लागला की तुम्ही माझे गुरु आहात. नंतर नंतर राजाचा आदरभाव अजून वाढला आणि राजा त्याला म्हणायला लागला की तुम्ही इथं झाडाखाली राहावं आणि तुमचा शिष्य तिकडे राजवाड्यात महालात राहतोय हे काही बरोबर वाटत नाही, तर तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी राहायला चला. तर तो फकीर नको म्हणायचा, मी आहे तिथं चांगला आहे असं म्हणायचा. एकदा असाच राजा फकीराला म्हणत होता की आपण इथं झाडाखाली उन्हा पावसात थंडीत उघड्यावर राहायचं आणि आम्ही मात्र तुमचे शिष्य म्हणून घेतो आणि महालात राहायचं, तर तुम्ही माझ्या बरोबर माझ्या राजवाड्यात राहायला चला. तेव्हा मात्र फकीर म्हणाला की चालेल, मग मागव घोडा. राजाने घोडा मागवला आणि फकीर घोड्यावर बसला देखील. राजा आणि फकीर राजवाड्यात गेले. गुरु आल्यामुळं स्वाभाविकपणाने आणि एवढा भाव ज्या गुरूंबद्दल आहे ते गुरु राहायला आले म्हणून राजाने त्याला इथं तुम्ही कुठेही राहू शकता म्हणून सांगितलं. तर म्हणाला की मला सगळ्या खोल्या प्रथम पाहिल्या पाहिजेत. आणि त्यांनी नेमकं जे दालन राहण्यासाठी निवडलं, सर्वात उत्तम असं जे त्याला वाटलं, ते राजाचंच निवासस्थान होतं. तो म्हणाला मी इथं राहीन. तर राजा म्हणाला चांगलंच आहे, आपले गुरु आपल्या दालनात राहत आहेत, तर आपण आपली सोय दुसरीकडे करू. आणि तो फकीर राजाच्या त्या दालनात राहायला लागला आणि रात्रंदिवस सेवा घेतो आहे, मस्त गादीवर आराम पडून राहतो आहे, खिडकीतून ऊन घेतो आहे, हवं असेल तर थोडा इकडे तिकडे फिरतो आहे, अंगावर किंखापाचे कपडे वस्त्र आलेली आहेत, राजाला असं वाटायला लागलं आपलं काहीतरी चुकलंय. एवढं सगळं राज्य शकट आपण चालवतो आणि त्याचा मोबदला म्हणून ज्या आपण इतक्या उत्तम घरामध्ये राहत होतो तिथं हा राहतोय काही न करता. सगळा ताण आपल्याला, एक राज्य शकट चालवायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय? सगळ्या प्रकारचा ताण आपल्याला आणि हा मात्र आराम करतोय, आपल्यापेक्षा आराम करून राहतोय. म्हणून राजा असं म्हणाला की मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. तर त्यालाही त्याने आळमटळम केली, तो म्हणाला की आता नाही, जरा नंतर विचार. म्हणून काही दिवस तसेच जाऊ गेले दिले आणि मग राजा म्हणाला की मला तुम्हाला काहीतरी विचारायचंय. असं जेव्हा दोनदा चारदा झालं तेव्हा फकीर म्हणाला की विचार. तर राजा म्हणाला की माझ्या मनात माफ करा पण किलमिश येत आहे की आता या क्षणामध्ये माझ्यामध्ये आणि आपल्यामध्ये नक्की फरक काय आहे हे मला समजेन असं झालेलं आहे. तर तो फकीर म्हणाला की मी तुला सांगतो पण त्याच्यासाठी माझ्याबरोबर तुला बाहेर यायला लागेल. दोघं चालत बाहेर पडले. सकाळची वेळ होती, चालता चालता 12 वाजले, भूक लागलेली होती. राजा म्हणाला की सांगताय ना? तर तो म्हणाला की सांगतो, माझ्याबरोबर तुला यायला लागेल. न जेवता खाता पिता संध्याकाळ 4, 5, 6, 7 वाजले. सूर्यास्त होण्याची वेळ आली. राजा म्हणाला की तुम्ही कधी सांगताय? तर तो म्हणाला की आता हेच सांगतो आहे की आपल्या दोघांमध्ये आता कोणताही फरक ठेवायचा नाही, आता तू आणि मी आपण बाहेर पडलेले आहोत. तर राजा म्हणाला की मला बाहेर जाऊन कसं चालेल? राजवाडा आहे, राणे आहेत, प्रजाजन आहेत, मंत्रीगण आहे, एवढं शकट हकलायचं आहे, सगळं चालवायचं आहे. तो म्हणाला नाही, आता असंच जाणं. तर राजा म्हणाला मी नाही येऊ शकत. तेव्हा फकीर म्हणाला की मग तुला फरकही कळला असेल, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे हे तुला समजलंही असेल. राजाच्या अंतःकरणात मनात बुद्धीमध्ये मनोगत कामना होत्या आणि फकीर तिथे राहत होता तेव्हा नुसता राहत होता, समोर येईल तेव्हा खात होता आणि विसरत होता, आरामशीर राहत होता पण विसरत होता. ज्ञानी पुरुषाच्या जीवनात जेव्हा भोग दिसतात तेव्हा मात्र पंचयित होते. फकीर राजाला म्हणाला की जेव्हा मी प्रथम घोडा मागवला तेव्हाच खरं तुझं मन खट्टू झालेलं होतं, मी वाचलेलं होतं तुझ्या चेहऱ्यावरून. तुला खरं हेच अपेक्षित होतं की यांनी झाडाखाली राहावं आणि आमच्यासारख्यांनी राजवाड्यात राहावं, तुला हेच अपेक्षित होतं कारण मी ज्ञानी होतो म्हणून तू असं म्हणत होतास की तिकडे चला, माझी परीक्षा पाहत होतास. राजा म्हणाला की फार मोठी चूक झाली, आता परत चला. तो म्हणाला आता परत या भानगडीत पडू नको. ही विशिष्ट प्रकारे जीवन जगण्याची पद्धत आहे. ही पद्धत कल्पनेच्या बाहेर असेल पण आहे, अशी मंडळी नाहीतच असं वाटत असेल पण असतात, पण ती एकदम टपकत नाहीत, अभ्यासाने होतात, म्हणून याचा अभ्यास करावा लागतो. कामना प्रत्यक्षत इंद्रियांच्या ठिकाणी निर्माण होतात त्या तितक्या बाधक नसतात. भूक लागली म्हणून खातो हे बाधक नसतं, हे मुळीच बाधक नाही. त्यावेळेला तिथं मन उपस्थित ठेवू नका, मन साक्षी ठेवा, मन आत्म्यामध्ये गुंतवा आणि कामना भोगा. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मनी एव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञ तदोच्यते। चिंतन प्रक्रिया देखील आहे, चिंतनाने आपल्या स्वतःला आपण कामनांपेक्षा वेगळे आहोत असं सदैव जो चिंतत राहील याच्या की कोणत्याही एका मार्गाचा अवलंब केला तरी चालेल। आपण चिंतनातच जर हरलो चिंतनाच्या वेळेलाच जर आपण चिंतन असं केलं की आम्ही म्हणजे काय अचूक विषयांच्या ठिकाणी सापडणारच तर तुम्ही सापडणार। कोणाकोणाला त्या भानगडीत पडायचंच नसतं। मी एक विनोद वाचला था की एकदा एक अतिशय काय म्हणायचं त्याला कुठलीही गोष्ट सिरियसली न करणारा वरवर पोकळ दिमाग दाखवणारा असा एक मुलगा, त्याच्यावर एका मुलीचं प्रेम जडलं आणि ती त्याला म्हणते की आपण एकमेकांवर प्रेम करतो, आपण आता लग्न करूयात का? तर तो म्हणतो आपण हे असे आपल्याशी कोण लग्न करणार। त्याला लग्न करायचंच नव्हतं, त्यांनी ठरवलेलंच होतं आपण हे असे राहायचं आहे। तसे कोणी कोणी ठरवतातच की आपण म्हणजे सगळं व्यवस्थित करून मग स्वामीजी काय म्हणायचे त्याला घृतकुल्या मधुकुल्या आणि परमार्थही करायचा आहे। मग तो म्हणतो की कसं काय शक्य आहे, असं असणं शक्य नाही, असं नाहीये, नाहीतर हे लिहिलंच नसतं, आपल्याला जमत नाहीये। आपल्याला जमत नाहीये तर जमवण्याचा उपाय आहे, त्याच्यात पुरुषार्थ आहे। म्हणून प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, जो मनोगत कामना सोडू शकतो, इंद्रियांच्या ठिकाणी असू देत, त्या जन्मतः लाभलेल्या आहेत, त्या जाणार नाहीत, पण त्याचं आखात मनात बुद्धीत आणि जीवभावापर्यंत जर पोचलं तर मात्र गोष्ट गंभीर आहे, मग अशक्य आहे। मग पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, हे सगळं होईल, नाहीतर कोणाही देहवंताला हे करणं शक्य आहे। कारण जे मूळ आत्मनिवेदन भक्ती आहे तीच चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे निबोधे, असं सांगते ना। सायोज्य मुक्ती म्हणजे समाधीतली स्थिती नाही, तर सर्व कर्म करत असतानाची मुक्त स्थिती। तर ती कशी आहे? भगवंत असं म्हणतात की मनोगत असणाऱ्या कामना तो सोडून देतो आणि आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा, याच्यावर मात्र मी फार उशिरा निरूपण करणार आहे। कारण मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की या भगवंतांच्या पहिल्याच श्लोकामध्ये दोन विभागच निर्माण झाले, त्याच्यामध्ये कामना त्यागाची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया मनोगत कामना जाऊ न देणं ही एक, आणि दुसरं म्हणजे दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा। दुःख झालं तर उद्विग्नता उठू देऊ नको, सुख झालं तर स्पृहा उठू देऊ नको, वृत्तीमध्ये सापडूच नको, अशी एक युक्ती भगवंतांनी सांगितलेली आहे। हे प्रजहाती यदा कामान या ग्रुपमध्ये सगळं आहे। वीतराग भय क्रोधाः, अनुराग भय आणि क्रोध ज्यांनी सोडून दिलेला आहे, तसंच यस सर्वत्रान अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम, कुठेही स्नेह न ठेवता वर्तन करण्याची कला, असं केलं तरी देखील तिथं काही शुभ आणि काही अशुभ हे प्राप्त होणार। नाभिनंदती, आज मी प्रथम बरोबर उच्चार केला बर का, नाहीतर मी नाभिनंदती असं उच्चार करत असे। नाभिनंदती त तो अभिनंदन करत नाही, न द्वेष्टी, तो द्वेष करत नाही। म्हणून शुभ आणि अशुभ प्राप्त झालं की अभिनंदन करणं आणि द्वेष करणं हे स्नेह भावामुळे होतं। भगवंतही उपाय सांगतायत ना, हे करू नका। आणि कुर्मोंगानी व सर्वशहा कासवासारखं इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्यः, इंद्रिय आपल्या आपल्या अर्थापासून आवरून घ्या, हा इंद्रिय नियमनाचा एक उपाय सांगितला। हे सगळं प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान या ग्रुपमध्ये येतं। आणि या सर्वांना एकच पालुपद आहे की दुःखेशु अनुद्विग्न मनहा, सुखेशु विगत स्पृहा, गीत राग भय क्रोधा, आत्मनी एव आत्मना तुष्ट हस्तित प्रज्ञा तत्पच्यते। या सर्वांना एकच पालुपद आहे, हे केलं तर अर्ध केलं, आणि आत्म्यामध्ये संतुष्ट हे लक्षण असायलाच पाहिजे प्रत्येक वेळेला। शुभ आणि अशुभ प्राप्त झालं तर अभिनंदन करायला गेला नाही आणि द्वेष करायला गेला नाही आणि आत्म्यामध्ये देखील संतुष्ट आहे, निम्म वागून जमणार नाही। इंद्रियच आवरली विषयांपासून, निम्म वागून जमणार नाही। आत्मनी एव आत्मना तुष्टा, हे आवश्यकच आहे। अशा प्रकारे हे निरूपण पुढे जाणार आहे। त्यामुळं आत्मनी एव आत्मना तुष्टा हे सर्वात शेवटी, आता पुढच्या वेळेला मी दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा हा भगवंतांनी सांगितलेला मनोगत कामनांवर विजय मिळवण्याचा जो उपाय आहे तर तो आपण पाहू, असं आपण क्रमाने पाहू। आणि आत्म्यामध्येच आत्माहून जो संतुष्ट होऊन राहतो हे अजून एक लक्षण आहे, ते आपण यथाकाल तर पाहूच। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हरी 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 स्वामी जी, स्वामी जी नारायण प्रभु राम राम। बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्री राम।